हॅलो, आज मी एका हुशार माकडाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे बरं का। राजू माकड खूप हुशार होते। त्याला अगदी लहान असतानाच त्याच्या मदारी दादाने त्याच्या आईपासून जंगलातून ओढून आणले होते। दुधाच्या बाटलीने दूध पाजून चणे घालून तगडे केले होते। राजू मदारी दादाच्या सांगण्यावरून सगळे खेळ करून रोज खूप पैसे गोळा करे। त्या पैशातून मदाऱ्याने त्याला एक चकचकीत शर्ट व चड्डी शिवली होती। ती घातली की राजू एकदम राजबिंडा दिसे। राजूला सगळ्या प्रकारच्या कसरती, आगीतून उडी मारणे, पेपर वाचण्याचे सोंग करणे अशी खूप कामे येत होती। राजूला कधी कधी मार पण खावा लागत असे, तर कधी उपास पण घडत असे। पण एके दिवशी काय झाले कुणास ठाऊ। काही लोक आले आणि त्यांनी मदाऱ्याला दम भरला व राजूला आपल्या गाडीतून घेऊन जाऊन जवळच्या जंगलात सोडले। राजूने आत्तापर्यंत जंगल कधीच बघितले नव्हते। एवढी दाट झाडी, खूप काळोख व एकदम शांतता। त्याला अगदी रडूच येऊ लागले। तेवढ्यात त्याच्या कानावर त्याची किचकिच किचकिच अशी भाषा पडली। त्याने वर बघितले तर त्याच्यासारखी दिसणारी खूप माकडे झाडावर होती, पण सगळी उघडी नागडी। कुणाच्याच अंगावर राजूसारखे कपडे नव्हते। ती सगळी माकडे राजूकडे कुतूहलाने बघत होती। राजू हुशार होता। त्याने जाणले हीच वेळ आहे आपले वेगळेपण त्यांना ठसवायची, नाहीतर ही माकडे आपल्याला त्रास देतील। त्यांनी आपल्या भाषेत त्यांना सांगितले की मला देवाने तुमचा राजा म्हणून पाठवलंय, हा माझा पोशाख, मला तुमच्यापेक्षा खूप गोष्टी येतात, मी आगीला घाबरत नाही, मला वेगवेगळे आवाज काढता येतात, मी माणसासारखा वाचू शकतो। सगळ्या माकडांना त्याचे म्हणणे खरे वाटले। त्यांनी लगेच आपला राजा करून टाकले। त्याची राहायची व्यवस्था एका मोठ्या झाडावर केली। येता जाताना फळांचा नजराणा ते त्याला आणून देऊ लागले। राजूची अगदी चंगळ होत चालली। राजू त्यांना रोज वेगवेगळ्या कसरती करून दाखवे, उलटा होऊन दोन पायावर चालून दाखवे। जंगलात वणवा लागला तरी त्या वणव्यातून शिताफीने स्वतःला वाचवून दाखवी। सगळ्यांची भक्ती राजूवर बसत चालली। असेच दिवस चालले होते। राजू ऐदी बनत चालला। त्याच्यावर अंगावरचा पोशाख अगदी जीर्ण झाला होता। तेवढ्यात एक गंमत झाली। राजूचा मदारी दादा जंगलात आला। राजू गेल्यानंतर त्याची खूप उपासमार झाली होती। त्याला खात्री होती की राजू याच जंगलात असणार। त्याने राजूच्या आवडीचे चणे आणले होते। एक विशिष्ट आवाज काढून तो जंगलात फिरत फिरत राजूला बोलावू लागला। राजू आपल्याच नादात झाडावर आराम करत होता। सवयीने त्याने त्याला हाक मारली आणि ओ दिली। मदाऱ्याने ते झाड हिरले। हळूच लपतछपत त्याने वर जाऊन पडले तर शर्ट चड्डीवाले एक माकड त्याला दिसले। त्याने ओळखले की हाच आपला राजू आहे। सकाळ होताच अतिशय प्रेमाने जमिनीवर चणे पसरवून त्याने परत राजूला हाक मारली। चण्याचा सुगंध नाकात शिरताच राजूने जमिनीवर उडी मारली। मदाऱ्याने त्याला अलगट जाळ्यात पकडले। राजूने ओळखले आता आपला खेळ संपला। त्याने भराभर आपल्या भाषेत माकडांना हुकूम दिले। सर्व माकडे मदाऱ्यावर तुटून पडली। मदाऱ्याला जंगलातून हकलून देईस तोर माकडांनी त्याची पाठ सोडली नाही। मदाऱ्याला हकलून राजूला सोडवायला माकडे परत आली तर राजू भीतीने थरथरत होता। त्याचे जाळे आपल्या दातांनी तोडून माकडांनी राजूची सुटका केली। तेव्हा राजूने सपशेल लोटांगण घालून सर्वांची प्रथम क्षमा मागितली व सांगितले, मी तुमच्यासारखा सामान्य माकड आहे, या मदाऱ्याने मला हा पोशाख चढवून सगळे खेळ शिकवले व खूप पैसे मिळवले, पण मला परत हे जंगल तुमच्यासारखे मित्र सोडून त्याच्याबरोबर गुलाम म्हणून जायचे नव्हते। इथे मी किती स्वतंत्र आहे, मला क्षमा करा। उद्यापासून मी पण तुमच्यासारख्या सगळ्या माकड चेष्टा करणार आहे। सगळ्या माकडांनी खो खो हसत राजूच्या पाठीत आपल्या शेपट्या मारल्या व परत सगळेजण झाडाला लोंबकळायला लागले. बाय बाय.